सर्वांना भक्तिपूर्ण नमस्कार. श्री रामप्रभूंच्या स्मरणाने आजच्या या विशेष भक्ती सत्संगाचा आरंभ करूया. साक्षात आनंद स्वरूप असलेल्या श्री रघुनंदनांचे भावपूर्ण स्मरण करूया. भक्ती प्रार्थनेच्या रूपात श्री रघुनंदनांना आळवूया. हे श्री रामराया, हे रामप्रभू, आपले दिव्य स्मरण आणि आपले परमदिव्य संजीवन नाम आमच्या मनाला अत्यंत आनंद देणारे आहे. परमोच्च आनंदरूपी अमूल्य ठेवा जिथे साठलेला आहे असे आपणच आहात भगवंता. हे रामा, आपणच पतितांचा उद्धार करणारे आणि त्यांना पावन करणारे आहात. हे भगवंता, आपल्या परमदिव्य नामाची महती किती वर्णावी. आपले हे श्री राम नाम म्हणजे दुरितांसाठी, दुःखितांसाठी आणि पीडितांसाठी सुद्धा संजीवनीच आहे देवराया. हे श्री रामराया, आपले दिव्य स्मरणरूपी अस्तित्व सदैव आमच्या हृदयी विराजमान असू दे. हे श्री रामराया, आपले परमदिव्य श्री राम नाम अखंडपणे आमच्या ओठी असू दे. हे प्रभुराया, आपल्या कोमल, सुकुमार आणि मंगलमय मूर्तीचे आम्हाला अंतःचक्षूद्वारे अखंड मंगल दर्शन घेता येऊ दे. हे प्रभुराया, त्या सुंदर चिन्मय मूर्तीला हृदय मंदिरात विराजमान करून त्या प्रभुमूर्तीवर आमच्या सर्वांकडून सतत भक्तीचा अभिषेक होऊ दे. आमच्या श्वासाश्वासात केवळ आपणच सामावलेले असू द्या प्रभुराया. हे परमदिव्य सुकोमल श्री रामचरण, हेच आमचे सुंदर आणि अविनाशी परमधाम आहे ह्याची जाणीव आम्हाला अखंड असू दे. आणि हे भगवंता, हे सुकोमल श्री रामचरण हेच आमचे अविनाशी परमधाम आहे ह्याची जाणीव ठेवून श्री रामचरण धाम प्राप्तीचा सतत ध्यास लागू दे. हे रघुनाथा, हे रघुनंदना, तुम्ही कृपा करा नाथा, कृपा करा. हे रघुराजा, हे रघुत्तमा, चरणी घ्या दयाळा, चरणी घ्या. हे रामराया, हीच आपल्या सुकोमल चरणी आमच्या सर्वांची भक्ती प्रार्थना आहे. आपण सर्वांनी साक्षात श्री रामरायांच्या, प्रभू रामचंद्रांच्या, रघुनाथाच्या चरणकमली श्लोकरूपी भक्तिपुष्प समर्पित करूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. या भक्ती सत्संगात आज आपण साक्षात रघुकुल दीपक प्रभू श्री रामांच्या अवतारी चरित्राचे अवलोकन करूया. राजा दशरथांचे चारही महामनस्वी पुत्र श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्या जन्मामुळे अयोध्येत सर्वत्र आनंदी आनंद झाला. वाद्ये वाजत होती आणि जो तो एकमेकांना रामजन्माची आनंदवार्ता सांगत होता, आनंद व्यक्त करत होता. सर्वत्र शब्द गुंजत होते. दशरथ नंदन जन्म आले, अयोध्येचे भाग्य उजळले, आनंदाला उधाण आले. दशरथ नंदन जन्म आले. प्रभूंच्या जन्माचा हा उत्सव केवळ अयोध्या नगरीतच नव्हे तर साऱ्या ब्रह्मांडात साजरा झाला. गंधर्वानी मधुर गीत गायले, अप्सरांनी नृत्य केले, देवतांनी दुमदुमी वाजवल्या आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. राम जन्म झाला आणि सृष्टीचे संपूर्ण वातावरण बदलून गेले. सर्वत्र केवळ आनंदी आनंद होता. अयोध्येतील जनताही बालभगवंताच्या आगमनाने अत्यंत आनंदी झाली होती. अयोध्येतील जनता अखंडपणे श्री रामचंद्रांचे गुण गात आनंद व्यक्त करत होती. आणि असे करता करता प्रभू रामचंद्रांच्या रूपातील बालभगवंत मोठा होऊ लागला. श्री रामासह अन्य तीन भावंडेही मोठी होत होती. लक्ष्मण हा रामचंद्रांचा सहचर होऊन सतत सावलीसारखा त्याच्या समवेत राहू लागला. शत्रुघ्न हा भरताचा सहचर होऊन भरताच्या समवेत राहू लागला. लक्ष्मणाबरोबर विहार करणारे रामचंद्र आपल्या मधुर बाललीला गमती जमती आणि बोबडे बोल यांनी आपल्या माता पित्यांना आनंद देऊ लागले. राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्याही आपल्या चारही पुत्रांच्या बाललीलांमध्ये रंगून गेले आणि सारा राजमहालच या बालभगवंतांभोवती आणि त्याच्या अनुजांभोवती फेर धरू लागला. श्रीराम जसे जसे मोठे होऊ लागले तस तसे त्यांचे दैवी सौंदर्यही अधिकाधिक खुलू लागले होते. आणि आता थोडे मोठे झाल्यावर श्रीरामाचे रूप कसे दिसू लागले त्याचेही आपण अवलोकन करूया. श्यामवर्ण असलेले बालरूपातील श्रीराम गोंडस असून पाहता क्षणीच उचलून घ्यावे इतके ते लढीवळ आहेत. शिरावरील काळेभोर कुरळे केस, उंच कपाळ आणि कमलनयन असलेल्या त्यांच्या मुखावर सदैव मनमोहक स्मित विलसत आहे. तुकतुकीत काळे कुरळे केस कौसल्या मातेने युक्तिपूर्वक सुंदर शृंगारले आहेत. हनुवटी ही अतिशय सुरेख आहे आणि नुकतेच उगवलेले दोन छोटे छोटे दात लाल चुटूक ओठांमध्ये मोक्तिकाप्रमाणे शोभून दिसत आहेत. सरळ नासिका आणि कपाळावर लावलेला तिलक त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. त्यांचे सौंदर्य कोण बरे वर्णन करू शकेल. कपाळावर मोत्यांनी सजलेले दैदिप्यमान आणि सुवर्णमय अश्वत्थ वृक्षाचे पान आहे. गोबरेगाल अतिरम्य आहेत. बाल श्रीरामांचे बोबडे मधुर बोल हृदयाला सुखावणारे आणि आकर्षून घेणारे आहेत. कानी घातलेली सुवर्णाच्या कर्णकुंडलांची आभा त्यांच्या मुखावरील तेजात भर घालत आहे. व्याघ्र नख घालून गुंफलेला रत्नहार श्री रामचंद्रांच्या कंठात शोभत आहे. कमरेला सुवर्ण मेखला आहे आणि छोट्या छोट्या हातांमध्ये सुवर्ण मण्यांसह हस्तिदंती मनगटे असून बाहूंवर बाजूबंद आहे. छोट्या छोट्या चरणांमध्ये छुनछुन नाद करणारे घुंघुरवाळे त्यांच्या पावलांची शोभा वाढवत आहेत. बाल श्रीराम रांगतात त्यावेळी त्या घुंघुरवाळ्यांचा कर्णमधुर नाद मन मोहून घेणारा आहे. असे दिव्य अलंकार श्री रामप्रभूंनी परिधान केले आहेत. अंगात रेशमी मऊ मुलायम पिवळ्या रंगाचे झबले घातले आहे. त्या पीतवर्णातून नीलवर्णी अंगकांती प्रकाशित होत आहे. बाल श्रीरामांच्या चरणांचे तळवे लाल कमलासारखे आहेत आणि नखांची कांती जणू नील कमळांच्या पाकळ्यावरील दव बिंदूप्रमाणे आहे. श्रीरामाच्या तळपायावर ध्वज ऊर्ध्वरेखा अंकुश आणि वज्र ही शुभचिन्हे आहेत. श्रीरामांचे रांगणारे ते सुंदर रूप कोणाचेही मन मोहून घेईल त्यात आश्चर्य ते काय. श्रुती आणि शेष यांना देखील अशा या साजिरा गोजिरा रूपाचे वर्णन शब्दात सांगता येत नाही. भगवंताच्या अशा या बालरूपाच्या सगुण साक्षात्काराचा अनुभव ज्याला चाखायला मिळतो तो निश्चितच महान पुण्यात्मा होय. केवळ आनंदघन मोहातीत मन बुद्धी आणि वाचा यांच्या वर्णनक्षमतेच्या पलीकडील तसेच इंद्रियातीत असलेले प्रभू राजा दशरथ आणि महाराणी कौसल्या यांच्या परमप्रेमाने आकर्षित होऊन पावन बाललीला करीत आहेत. महाराणी कौसल्या भगवंताच्या या बालरूपामध्ये आणि त्यांच्या लीलांमध्ये त्या स्वतःला हरवून बसल्या आहेत. लढीवाळ बाल श्रीरामासाठी काय करू आणि किती करू असे तिला झाले आहे. माता कौसल्या बालरूपातील श्री राम प्रभूंना मांडीवर घेऊन कधी डोलवीत बसते तर कधी पाण्यात घालून झोके देते तर कधी मांडीवर घेऊन सोनुल्या छकुल्या लढीवाळा इत्यादी म्हणत बालश्री रामाला आंजरीत गोंजरीत त्यांचे लाड करते. रामप्रेमात ती इतकी मग्न झाली आहे की रात्र केव्हा सरली आणि दिवस केव्हा उजाडला अन सरला याचे भानही तिला राहत नाही. पुत्रप्रेमाने मोहित होऊन ती बालश्री रामांच्या लीलांचे गान करू लागते. जो साक्षात परब्रह्म आहे जो परमात्मा सर्वव्यापी आहे आणि माया मोह आदी बंधनातून मुक्त आहे गुणातीत आहे जन्मरहित आहे तोच भगवंत मातेच्या वात्सल्य भक्तीने मोहित होऊन कौसल्येच्या मांडीवर विराजमान होत तिला परमानंदाची अनुभूती देत आहे. या जगताचे स्वामी, जगताचे माता पिता असलेले प्रभू श्रीराम याप्रमाणे अयोध्येतील जनतेलाही आपल्या बाललीलांनी आनंद देत होते. खरच जे साक्षात रघुनाथांच्या चरणावर परमप्रेम करतात त्यांनाच प्रभूंच्या अशा दिव्य अवतारी लीलांचे साक्षीदार बनता येते आणि त्यांनाच अशी दुर्लभ गती प्राप्त होते हेच यातून लक्षात येते. रघुपतीपासून विनमुख होऊन कोणी कोट्यावधी प्रयत्न केले तरी देखील भवबंधनातून सुटण्यासाठी तो समर्थ होऊ शकत नाही. जी माया चराचर जीवांना स्वतःमध्ये अडकवते ती माया ही प्रभूला घाबरते. त्या मायेला केवळ आपल्या भ्रुकुटी विलासाने म्हणजे दृष्टीच्या तालावर जो नाचवतो त्या प्रभूला सोडून इतर कोणाचे भजन करावे. स्वतःला, स्वतःच्या अहंकाराला आणि मीपणाला सोडून मनाने, कृतीने आणि वाणीने त्या रामप्रभूंचे भजन केले की ते रघुराज आपल्यावर कृपा करतात. अयोध्येतील जनता अत्यंत भाग्यवान होती. अयोध्येतील जनतेची श्री रामचरणांवर अपार निष्ठा होती आणि म्हणूनच ती श्री रामाच्या या दिव्य आणि परम आनंददायी रामलीलांची साक्षीदार होऊ शकली. प्रभू श्री रामांचा आपल्या सर्वांवरही कृपा कटाक्ष असल्यामुळे आपल्यालाही त्या दिव्य लीलांची आज येते प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची भगवत कृपेने संधी मिळत आहे. आतापर्यंतच्या भक्ती सत्रातून आपण किती प्रमाणात श्री राममय होऊन गेलो, आपले अंतकरण, आपले रोमरोम श्री राममय झाले का? काही क्षण आत्ता आपण डोळे मिटून स्वतःच्या अंतराचे आत्मपरीक्षण करूया. हृदयामध्ये प्रचंड प्रमाणात कार्यरत होत असलेले रामभक्तींचे ते दिव्य भक्ती तरंग प्रत्यक्ष अनुभवूया. आपण श्री राममय होऊन गेलो का? आपले रोमरोम किती राममय झाले ह्याचे आत्मपरीक्षण करूया. कौसल्येला सुखविणाऱ्या, परमानंद प्रदान करणाऱ्या या रामलीला किती सुंदर आणि किती मधुर आणि मनोहर आहेत. आपणही त्या दिव्य लीलांमध्ये हरवून गेलो आहोत. भगवंताच्या त्या बाललीलांचा मानस अनुभव घेताना आपलाही वात्सल्य भाव जागृत झाला आहे. माता कौसल्येने या लीला प्रत्यक्ष आपल्या नेत्रांनी आणि मनाने अनुभवल्या आहेत. या सर्व दिव्य लीला अनुभवताना तिची स्थिती कशी झाली असेल आपण आता त्याचे अवलोकन करूया. श्री रामप्रभूंच्या बाललीलांची आनंदमय अनुभूती घेताना कौसल्य मातेच्या हृदयाचे बोल कसे असतील आणि काय असतील ते ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्या बाळाच्या प्रभू श्रीरामाच्या बाललीलांचे कौतुक किती सांगू, असे कौसल्यला झाले आहे. आणि ती अत्यंत आनंदाने म्हणते, सावळा ग रामचंद्र, काय सांगू त्याचे कौतुक. लीला करी बाल भगवंत आनंदाच्या सरी वर्षविता. माझ्या या सावळ्या रामचंद्राला जेव्हा मी मांडीवर घेऊन नाऊ घालते, तेव्हा भगवंताच्या त्या सुकोमल देहातून अष्टगंधाचा सुवास सर्वत्र दरवळू लागतो. आणि माझा तान्नूला आपल्या दिव्यत्वाची दैवीपणाची साक्ष त्यावेळी मला अनुभवायला देतो. माझ्या या लढीवाळ्या रामचंद्राला जेव्हा मी घास भरवते, तेव्हा तो एके ठिकाणी शांत बसून जेवत नाही, आणि त्यावेळीही तो अनेक लीला करतो. इवल्या इवल्या पावलांनी दुडूदुडू धावणाऱ्या श्रीरामाच्या मागे घास घेऊन धावताना असे वाटते की जणू मी त्याच्या भक्तिरंगात तल्लीन होऊन नाचत आहे. बालभगवंताचे हे कौतुक पाहण्यासाठी आणि त्याचे उच्चिष्ट ग्रहण करण्यासाठी पोपटही गवाक्षापाशी येऊन थबकतात. जणू त्या पोपटांच्या रूपातील त्या भक्तांनाही प्रभूचे उच्चिष्ट ग्रहण करण्याची आस लागलेली असते. नंतर मी त्याला झोपवते. तो जेव्हा रत्न मंचकावर निजलेला असतो, तेव्हा त्याच्या त्या शांत निरागस अशा रूपाकडे मला पाहत राहावेसे वाटते. त्याच्या त्या शीतल मनमोहक रूपापुढे आभाळातील चंद्राचे रूप देखील थिटे पडते. माझ्या या लढीवाळ निळ्या सावळ्या रामाच्या लीलांचे वर्णन तरी किती सांगू. जेव्हा मी त्याला त्याच्या तीनही भावंडासमवेत खेळताना पाहते, तेव्हा त्याला पाहताना जणू काही हिरकांच्या मेळाव्यात माझा हा नीलमणी शोभून दिसत आहे असेच वाटते. त्याची आपल्या तीनही भावंडावर अतिशय प्रीती आहे. थोरा मोठ्यानेही त्याच्याकडून शिकावी अशीच माझ्या या बाळाची प्रीती करण्याची पद्धत आहे. आणि ही प्रीती पाहून असे वाटते, सर्वांवर प्रीती कशी करावी याचे धडेच जणू तो थोरा मोठ्यांना देत आहे. खरं सांगू, माझा हा सावळा राम आणि त्याचे तीनही अनुज म्हणजे जणू माझ्या भाग्यरूपी श्लोकाचे चार अखंड चरणच आहेत. माझ्या या बाळाचे आणि किती कौतुक सांगावे. इवलीशी जीवणी हलवत तो जेव्हा बोबडे शब्द उच्चारतो, तेव्हा त्याचे मधुर बोल ऐकताना आपण स्वतःला विसरून जातो. त्याचे बोबडे बोल ऐकत राहावे असे वाटते. आणि त्याच्याशी संवाद करताना आपल्याही नकळत आपण कधी बोबडे बोलू लागतो ते आपल्यालाही कळत नाही. माझ्या बाळाच्या या बोबड्या बोलानी साऱ्यांना वेड लावले आहे. साऱ्या राजमहालालाच बोबडे करून टाकले आहे. आणि त्याच्यामुळे सारे घरच बोबडे बोल बोलू लागते. अगदी राजमंदिरात येणारे ब्रह्मवृंदही त्याच्या बोबड्या बोलांमध्ये आणि त्याच्या बाललीलांमध्ये इतके हरवून जातात की जेव्हा ते वेदमंत्र म्हणू लागतात तेव्हाही त्यांचे उच्चार बोबडे येऊ लागतात. अशा प्रकारे माझ्या या श्यामवर्णी रामचंद्राने सर्वांनाच वेड लावले आहे. आणि हो, माझ्या या निळ्या सावळ्या रामाचा हट्ट तरी कसा असतो? तो चक्क खेळायला आकाशातील चंद्रच हवा म्हणतो. आणि त्याचा तो हट्ट पुरवावा म्हणून सारी रात्र तो आम्हाला जागवतो. त्याला शांत करण्यासाठी आमच्या समवेत सारा राजप्रासादही जागतो. अशा त्याच्या अत्यंत लढीवाण आणि मनाला मोहून टाकणाऱ्या सर्व लीला अनुभवताना दिवस कसा सरतो आणि रात्र कधी निघून जाते हेही मला कळत नाही. केवळ त्याचाच ध्यास लागलेला असतो. अशा प्रकारे बालवयातच सर्वांना अखंड आनंद देऊन सर्वांवर कृपा करणारा हा माझा बाळ रामचंद्र उद्या जेव्हा मोठा होईल तेव्हा तर आम्हा सर्वांवर आणि प्रजाजनावरही त्याच्या माध्यमातून भगवंताच्या कृपेचा मोठा वर्षावच होईल. माता कौसल्येच्या या सुंदर वर्णनांद्वारे ती करत असलेल्या श्यामवर्णी बालरामांच्या प्रशंसेतून आपणही श्रीरामप्रभूंच्या बाललीलातील आनंद साक्षात अनुभवूया. सावळ्या रामचंद्राच्या या दिव्य लीला आपल्या मनाला मोहून टाकणाऱ्या आणि प्रत्यक्ष त्रेता युगातील दिव्य अनुभूती देणाऱ्या आहेत. आणि हे वर्णन अनुभवताना असे वाटते की जणू आपणच कौसल्या माता झालो आहोत आणि बाल भगवंताच्या बालप्रभू रामांच्या मागे मागे धावत त्यांच्या दिव्य लीलांचा आनंद घेत आहोत. सावळ्या रामचंद्राने आपल्याला अशी ही सुंदर अनुभूती दिली, त्याविषयी आपण त्याच्या कोमल चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. आतापर्यंत द्वापर युगातील श्रीकृष्णाच्या अनेक बाललीला आपण ऐकल्या आणि आजही त्या दिव्य आनंदमय लीलांच्या स्मरणाने आपले मन अत्यंत आनंदित होते आणि आपण श्रीकृष्णमय होऊन जातो. आपल्या अंतरातील गोपीभाव जागृत होतो. तसे श्रीरामाविषयी होत नाही, कारण श्रीरामाचे स्मरण करताच नेहमीच शांत स्थिर असे रूप डोळ्यासमोर येते. परंतु नारायणाने या श्रीराम अवतारातही अनेक सुंदर सुंदर लीला केल्या आणि श्रीकृष्णाप्रमाणे सर्वांना अतिशय आनंद दिला आहे. या रामलीलांचे सुंदर वर्णन तुलसीदासांच्या रामचरित मानसमध्ये आढळते. आत्ता आपण त्या रामलीलांचे सुंदर वर्णन ऐकूया आणि त्याची आनंदमय प्रचिती घेऊया. एकदा नेहमीसारखे कौसल्या मातेने बाळ श्रीरामास नाहू माखू घातले, काजळ टिळा इत्यादी शृंगार केला आणि त्याला पाण्यात निजवले. मग तिने स्वतः स्नान केले आणि आपल्या कुळातील इष्टदेवतेची पूजा केली. पूजा करून भगवंताला नैवेद्य अर्पण केला. नंतर ती काही कारणास्तव स्वयंपाकघरात जाऊन थोड्याच वेळात पुन्हा देवघराशी आली. आणि पाहते तर काय, देवघरातील मूर्तीपुढे ठेवलेल्या नैवेद्य स्वतः राम खातो आहे. पाळण्यात निजवलेला राम देवघराकडे कसा आला? कौसल्या घाबरली आणि घाबरून धावतच ती परत पाळण्याकडे गेली. पाहिलं तर पाळण्यामध्ये राम शांत झोपलेला आहे. तिला आश्चर्य वाटले. आपलाच दृष्टिभ्रम असेल या विचाराने तिने पुन्हा देवघरात डोकावले. तर खरंच देवघरात साक्षात रामच नैवेद्य ग्रहण करताना दिसला. आता मात्र कौसल्येच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. तिला काही सुचेना, धडधडू लागले आणि मनाचा धीर सुटू लागला. इथे देवघरात राम पण तिथे पाळण्यात पण रामच, असे दोन मुलगे, हे काय अद्भुत. हा माझ्या बुद्धीचा भ्रम आहे की दुसरेच काही आहे, असे तिला चिंता वाटू लागली. भयभीत दृष्टीने देवघरातील ते दृश्य पाहत होती. आपली जननी भय आणि चिंता यांनी व्याकुळ झाली आहे हे अंतर्यामी रामप्रभूंनी जाणले आणि त्या जननीकडे, कौसल्या मातेकडे पाहत प्रभूंनी मधुर मोहक परंतु मिस्किलपणे स्मित केले. कौसल्येला काहीच कळेना, ती अधिकच घाबरली. मातेची ही स्थिती पाहून प्रभूंनी आता आपली माया सावरली आणि त्या परमभाग्यशाली जननी पुढे त्यांनी आपले अद्भुत अखंड रूप म्हणजे विराट असे विश्वरूप प्रकट केले. माता कौसल्या विस्फारलेल्या नेत्रांनी भगवंताचे दिव्य अति तेजस्वी रूप म्हणजे अखंड विराट असे विश्वरूप पाहू लागली. तिचे नेत्र दिपू लागले. श्रीरामाचे हे विराट रूप कसे बरे होते. माता कौसल्येप्रमाणे आपल्यालाही त्या दिव्य अनुभूतीचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचे परमभाग्य लाभत आहे. चला तर आपणही आता त्या दिव्य आणि अद्भुत क्षणाची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. माता कौसल्या विस्मित होऊन बाल श्री रामप्रभूंच्या रूपातील त्या भगवंताचे ते दिव्य विराट रूप पाहू लागली. श्री रामांच्या विराट देहधारी रूपाच्या प्रत्येक रोम रोमात अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत असे कौसल्या मातेला दिसले आणि हे पाहून ती अत्यंत चकित होऊन गेली. पुढे तिला असे दिसले की अगणित सूर्य, अगणित चंद्र, तसेच देवादिदेव महादेव, ब्रह्मदेव, पुष्कळ पर्वत, नद्या, सागर, पृथ्वी आणि अरण्ये त्यामध्येच आहेत. काल, गुणदोष, स्वभाव इत्यादी त्यातच आहेत. जे कधी कानावर सुद्धा आले नव्हते तेही तिला त्या विराट देहधारी श्री रामाच्या देहात दिसले. सर्व प्रकारे अति प्रबल असणारी माया भयाने श्री राम प्रभू समोर हात जोडून उभी असलेली दिसली. त्या मोहमायेच्या बंधनात बांधला जाऊन विविध कर्मे करणारा स्वतःचा देहही तिला दिसला आणि त्यासमवेत या मोहमायेच्या बंधनातून मुक्त करणारी भक्तीही तिला दिसली. कौसल्या मातेच्या संपूर्ण देहावर रोमांच उभे राहिले. तिच्या मुखातून शब्द निघेना, शेवटी तिने आपले डोळे घट्ट मिटले आणि ती त्या विराट रूपधारी भगवंताच्या चरणावर माथा ठेवून नतमस्तक झाली. आपल्या मातेची ही संभ्रमित अवस्था पाहून भगवंताने आपले विराट देहधारी रूप आवर्ते घेतले आणि ते पुन्हा बालरूपात आले. आता कौसल्याची स्थिती अशी होती कि तिला अकस्मातपणे पुढे उभे ठाकलेल्या त्या विराट देही भगवंताची स्तुती करता येईना आणि मी साक्षात जगतपित्यास पुत्र मानले असे वाटून तिला अपराधी वाटू लागले. तिला भीतीही वाटली. श्रीराम प्रभूंनी त्या जननीची नाना परीनी समजूत घातली आणि पुढे ते आपल्या मातेला म्हणाले, हे माते, ही गोष्ट कोठेही आणि कोणालाही सांगू नकोस. कौसल्या त्या प्रसंगातून अजून सावरली नव्हती. ती पुन्हा पुन्हा हात जोडून भगवंतालाच आपला पुत्र मानल्याविषयी खंत व्यक्त करू लागली. भगवंताला विनवू लागली, हे प्रभो, आता तुझी माया मला कधीही लागू देऊ नकोस. मला आता या मायेच्या बंधनातून मुक्त कर. हे भगवंता, तुझ्या चरणी माझी अचल भक्ती सदैव दृढ राहू दे. भगवंताने मधुर स्मितहास्य केले आणि तिला अचल भक्तीचा आशीर्वाद दिला. परंतु कौसल्येला मोहमायेतून सत्वर मुक्त होण्याची ती वेळ नव्हती, कारण भगवंताला या अवतारात अजून पुष्कळ कार्य करायचे होते आणि म्हणूनच त्याच्या मायेचा पडदा सर्वांवर असणे आवश्यक होते. म्हणूनच भगवंताने अलगदपणे तिच्यावर मायेचा पडदा घातला आणि त्या क्षणी तिला दिसणारी भगवंताची दोन्ही रूपे अदृश्य झाली. आता तिला केवळ पाण्यात निजलेले गोंडस बालरामचंद्राचे रूपच तिला दिसू लागले. भगवंताच्या मायेच्या पडद्यामुळे, मायेच्या आवरणामुळे आपला पुत्र हाच भगवंत आहे याचे विस्मरण होऊन ती त्याच्याकडे आपला पुत्र म्हणून एकटक पाहत राहिली. अशा प्रकारे बाल भगवंताने विविध लीलांद्वारे आपल्यातील अवतारत्वाची प्रचिती दिली. विविध प्रकारच्या बाललीला केल्या आणि माता पित्यांना, दासांना आणि भक्तांना सर्वांना परमानंद दिला. असा काही काळ गेला. ते चौघे बंधू थोडे मोठे झाले. परम मनोहर अशा अपार चरित्र लीला करीत ते चौघेही अति सुकुमार राजपुत्र आता आपल्या इवल्या इवल्या पावलांनी चालू लागले. जो प्रभू तन मन आणि वाणी यांना अगोचर आहे तो दशरथ राजाच्या अंगणात खेळू बागडू लागला. श्रीरामांना राजभवनातील अंगणात पाडसांच्या मागे मागे सगळीकडे रांगताना पाहून महाराज दशरथ आणि कौसल्या अतिशय आनंदित होत असत. ज्यावेळी महाराज दशरथ भोजन करण्यास बसत त्यावेळी रामा ये रे असे म्हणत अतिशय हर्षाने आणि प्रेमाने श्रीरामांना ते वारंवार बोलवत असत. परंतु खेळात मग्न असलेले प्रभू आपल्या सवंगड्यांना सोडून येण्यास तयार नसत. जेव्हा राम येत नसत तेव्हा दशरथ त्याला घेऊन ये असे कौसल्येला सांगत कौसल्य बोलवण्यास गेली की प्रभू पळू लागत. वेद ज्याचे नेती नेती म्हणून वर्णन करतात साक्षात देवादिदेव शिवाला ज्याचा अंत लागत नाही त्या प्रभूला धरण्यासाठी कौसल्य जननी हट्टाने धावत जायची पण ती त्याला पकडू शकत नसे. मग पळून पळून आई दमली आहे असे पाहून श्रीराम चिखलाने माखलेल्या हाताने स्वतःच हसत हसत येत असत आणि मग एखादा खास खाऊन पुन्हा पळून जात असत. अशा प्रकारे आनंद घन आणि जगाला आनंद देणाऱ्या भगवान श्रीरामानी मायामय असे बालरूप धारण केले. दशरथ आणि कौसल्या या दाम्पत्याला आनंदित केले. काही काळ व्यतीत झाल्यावर चारही भाऊ कुमारावस्थेत प्रविष्ट झाले. मग ते शिकण्यासाठी गुरुगृही म्हणजे महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात गेले. अल्प काळातच श्रीरामाने सर्व विद्या प्राप्त केल्या. ज्याचा सहश्वास म्हणजे चारी वेद आहेत तो हरी वेदाधिक पठण करतो ही देखील एक लीलाच आहे. विद्या नम्रता गुण आणि शील यात निपुण झालेल्या त्या चौघांना क्षत्रियांच्या लीलांचेच खेळ आवडू लागले. त्यांच्या हातात धनुष्यबाण शोभू लागले आणि त्यांचे ते रूप पाहून सर्व चराचर मोहित होऊ लागले. हे चौघे भाऊ ज्या ज्या मार्गावरून विहार करीत जात त्या त्या मार्गावरील सर्व नरनारी थक्क होऊन त्यांना पाहत असत. अयोध्यापुरीत राहणारे पुरुष स्त्रिया आबालवृद्ध कुणीही असोत सर्वांना कृपाळू श्रीराम प्राणापेक्षाही प्रिय वाटू लागले. प्रभू रामचंद्र आई वडिलांच्या आज्ञांचे पालन करीत पहाटे उठून माता पिता आणि गुरु यांना वंदन करत वेद इतिहास पुराण इत्यादींचे मन लावून श्रवण करत पण नंतर तेच भावंडांनाही समजावून सांगतात. भावंडांना आणि सवंगड्यांना समवेत घेऊन ते भोजन करत प्रतिदिन राजा दशरथांची आज्ञा घेऊन नगरी विषयक काही कामे असतील ती करत ज्यामुळे नगरवासी प्रजाजन सुखी होतील अशा प्रकारचे सुयोग कृपासागर रामचंद्र जुळवून आणत असत. रघुनाथांचे असे हे सर्व चरित्र पाहून दशरथ राजांना फार हर्ष होत असे. अशा प्रकारे राग द्वेष इत्यादी विकार रहित असे परमात्मा मनुष्यावतार धारण करून मनुष्य लोकातील आचरणांचे अनुसरण करीत सर्व कार्य करीत असत. जे ब्रह्म व्यापक पूर्ण जन्मादिरहित निर्गुण आणि नामरहित आणि रूपरहित आहे तेच ब्रह्म भक्तांसाठी मनुष्य देह धारण करून नाना प्रकारचे अनुपम आणि अमाप अशा चरित्र लीला करत होते. आजही भारतवर्षातील प्रत्येक जनमानसावर सर्वाधिक ठसा ज्याचा उमटला आहे असे नररत्न म्हणजे कौसल्यानंदन रघुकुल तिलक दाशरथी राम सर्व भक्तजनांचा भगवान श्रीराम आणि प्रजेचा आदर्श राजा प्रभू श्री रामचंद्र। अशा या प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र किती आदर्श, वंदनीय आणि पूजनीय असेल। प्रभू श्री रामांचे नाम या देशातील जनजीवनात किती खोलवर ठसले आहेत ते आता आपण पाहूया। आपल्या आत्म्याला सुद्धा राम जोडला आहे। आपण आपल्या हृदयस्थ चैतन्याला आत्मा राम असे म्हणतो। आजही ग्रामीण भागात परस्परांना अभिवादन करताना राम राम असे म्हणतात। अचूक औषधी उपचाराला आपण रामबाण उपाय म्हणून गौरवतो। राम या नामाने दगड तरंगतात ही आपली श्रद्धा आहे। सर्वात उत्तम आणि आदर्श राज्य कोणते तर रामराज्य। तिथेही आपल्याला रामाचे स्मरण होते। अशा रीतीने आपले अवघे विश्वच राममय झाले आहे। साक्षात देवादिदेव महादेव जे साक्षात श्री नारायणाचे म्हणजे श्री रामप्रभूंचे अनन्य भक्त आहेत ते रामचरित्राविषयी म्हणतात। रामचरित्र तर शतकोटी म्हणजे अपार आहे। वेद आणि सरस्वती शारदा सुद्धा त्यांचे समग्र चरित्र वर्णन करण्यास समर्थ नाहीत। राम अनंत आहेत, ते अनंत गुणांची खाण आहे। त्यांचे जन्म कर्म आणि नावे सुद्धा अनंत, अगणित, असंख्य आहेत। जलाचे तुषार वा पृथ्वीचे रजकण कदाचित मोजता येतील, पण रघुपतीचे चरित्र वर्णन करून सरणार नाही। भवसागराच्या पार जाण्याची इच्छा झाला असेल त्याच्यासाठी रामकथा ही अभंग नौका आहे। ही विमल रामकथा प्रत्यक्ष श्री रामचरणांची प्राप्ती करून देणारी आहे। साक्षात हरिपद म्हणजे श्री रामचरण प्राप्त करून देणाऱ्या या रामकथेच्या भक्तीपूर्ण श्रवणानेही अविनाशी भक्तीची प्राप्ती होते। खरंच आज आपण धन्य धन्य झालो आहोत। आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचे भवभय हरण करणारे गुण श्रवण करण्याची परमसंधी मिळाली। याविषयी आपण प्रभूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांना आर्ततेने विनवूया। हे कृपादाम, आपल्याच कृपेने आम्ही कृतार्थ झालो, धन्य धन्य झालो। आता आपल्या विना दुसरा कोणताच मोह राहिला नाही। हे प्रभू, हे श्री रामचंद्र, आपण तर साक्षात सच्चिदानंद घन प्रभू आहात। हे नाथा, आमच्यावर आपणच प्रत्यक्ष रघुवीर कथारूपी अमृताचा वर्षाव करीत आहात। कर्णरूपी ओठानी ते प्राशन करून अजूनही आमचे मन तृप्त होत नाही, आणखी आणखी प्यावेसे वाटते। हे राम, हे प्रभो, आम्हाला अशी ही परमदिव्य संधी पुन्हा पुन्हा मिळू दे। राम पुन्हा पुन्हा मिळू दे। हे श्री राम प्रभू, हे श्री रामचंद्र, आमचे मन सदैव आपल्या चरण कमलांचे स्मरण करू दे। हे श्री रामचंद्र, वाचेने आम्हाला सदैव आपल्या दिव्य लीलांचे स्तुतिगान करता येऊ दे। हे श्री रामचंद्र, आमचे मस्तक सदैव आपल्या चरण कमली शरणागतीने झुकलेले असू दे। श्री राम चंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री राम चंद्र चरणो वचसा गृणामि, श्री राम चंद्र चरणो शिरसा नमामि, श्री राम चंद्र चरणो शरणं प्रपद्ये। आजच्या या राममय आणि रामरंगी रंगवणाऱ्या भक्ती सत्संगाच्या समाप्तीपूर्वी प्रभू श्री राम आपल्याला आणखी राममय करणार आहेत। आपण सर्वांनी आपला देह, देहातील पेशी पेशी, रंध्र रंध्र, रेणू अणुरेणू यासह मन, बुद्धी, चित्त, पंचप्राण यासहित संपूर्णपणे राममय होऊन जाऊया। श्री रामरंगी रंगून जाऊया। चला तर श्री राममय होऊन श्री रामस्तुती करूया। साक्षात भगवान शिवाने केलेली रामस्तुती रामचरित मानसच्या माध्यमातून संत तुलसीदासानी सुंदर भक्ती शब्दांच्या पुष्पांनी आणि मनोहर स्तुतीमालेच्या रूपात गुंफली आहे। आपण सर्वांनी या सत्संगाच्या रूपाने ती स्तुतीमाला श्री रामप्रभूंच्या चरणी समर्पित करूया। आपल्या हृदय मंदिरात वास करणाऱ्या श्री रामरायाला ही दिव्य भक्तिमय स्तुतीमाला समर्पित केल्यावर त्याचा सुंदर सुगंध आपल्या हृदय मंदिरात कसा दरवळत आहे याची अनुभूती घेऊया। जय राम रमा रमनम समनम, भव ताप भयाकुल पाही जनम, अवधेस सुरेस रमेस विभो, सरनागत मागत पाही प्रभो। हे रामा, हे रमा रमणा, हे लक्ष्मीकांता, हे जन्ममरण रूपी तापाचा नाश करणाऱ्या प्रभो, तुझा जय जयकार असो। जय जयकार असो रामा, तुझा जय जयकार असो। भव तापाच्या भयाने व्याकुळ असलेल्या आम्हा सेवकांचे रक्षण करा भगवंता। हे अयोध्यापती, हे देवतांच्या स्वामी, हे रमापती, हे विभो, आम्ही संपूर्ण शरणागतीने आपल्याला ही याचना करत आहोत। हे रामा, हे प्रभो, आमचे रक्षण करा। हे रामा, हे रमापती, हे अयोध्यापती, आमच्यावर कृपा करा नाथा, आमच्यावर कृपा करा। हे महासामर्थ्यशाली रामा, दहा शिरे म्हणजे दहा मस्तक असलेल्या आणि 20 भुजा असलेल्या रावणाचा विनाश आपण केला आहे। रावणवध करून पृथ्वीवरील दैत्यांचा आणि पापांचा भार तसेच महारोगांचे महाकष्टांचे निवारण आपणच केले आहे। हे श्री रामा, आपल्या प्रचंड शक्तिशाली बाणरूपी अग्नीच्या प्रचंड तेजाने आपण राक्षस समूहांचा नाश केला आहे। हे महासामर्थ्यशाली रामा, हे रामप्रभू, याचप्रमाणे आपल्या दिव्य तेजाने आपणच आमच्यातील सर्व विचार विकार रूपी मलिनता नष्ट करा प्रभो। आमच्या मनातील पापांचा भार हलका करा। हे राम प्रभो, आमच्या मनाला शुद्ध आणि पावन करा रामा। हे रामा, आमच्या मनाला पावन करा। हे रघुवीरा, आपणच या भूमंडलाचे अत्यंत दिव्य असे भूषण आहात। आपण साक्षात कोदंडधारी म्हणजे श्रेष्ठ धनुष्य, बाण आणि अक्षय भाता धारण केलेले आहात। मद, मोह आणि आसक्तिरूपी अंधकाराचा नाश करणारे हे रघुवीरा, आपणच तेजोमय सूर्य आहात। हे सूर्यवंशात जन्म घेतलेल्या प्रभो, आपणच साक्षात सूर्यनारायण आहात. हे तेजपुंज श्रीरामा, आपल्या सूर्यासमान तेजाने आपण आमच्यातील अज्ञानरूपी अंधकार जाळून आम्हाला तेजोमय करा. हे पापतापांचे हरण करणाऱ्या श्रीहरी, आम्हा पामरांचे अनाथ जीवांचे रक्षण करा. रक्षण करा प्रभो, खरंच आमचे रक्षण करा. हे राम प्रभू, आपल्या अत्यंत सुकुमार चरण कमलांवर प्रीती न करू शकणारे नेहमीच अत्यंत दीन, दुःखी आणि उदास राहतात. ज्यांनी आपल्या चरण कमलांचे महत्व जाणले नाही त्यांचे जीवनच व्यर्थ आहे रघुत्तम. हे नाथा, ज्यांनी आपले महात्म्य जाणले आहे, ज्यांनी आपल्या दिव्य आनंददायी लीला आणि आपल्या कथांचा आधार घेतला आहे त्यांच्या जीवनात आपल्याशिवाय महत्वाचे दुसरे काहीच नाही. हे रघुनंदना, आम्हालाही असेच बनवा. आपल्या परमदिव्य परम चैतन्यदायी श्री चरणांचे मनाला मोहून टाकणाऱ्या आपल्या दिव्य रूपाचे स्मरण हे श्री रामा आम्हाला हृदयातून सदैव होऊ दे. आम्हाला अत्यंत प्रेमपूर्वक शुद्ध अंतकरणाने आपल्या चरण कमलांची हे रामप्रभू निरंतर सेवा करता येऊ दे. आपल्या स्मरणातच आणि आपल्या चरण सेवेतच आम्हाला परमानंदाची प्राप्ती होऊ दे. हे रामप्रभू, आम्हाला परमानंदाची प्राप्ती होऊ दे. हे मुनिगणांच्या मनरूपी कमलावरील भक्तिरूपी मकरंद चाखण्यासाठी येणाऱ्या हे भ्रमररूपी भगवंता, हे महान रणधीर आणि अजेय श्री रघुवीरा, आम्ही आपल्याला भजत आहोत, आपले स्मरण करत आहोत आणि आपल्याला संपूर्णपणे शरण आलो आहोत. हे हरी, आम्ही आपल्या दिव्य आणि परमपुण्यदायक नामाचा जप करत आहोत. हे रघुवीरा, आम्ही आपल्याला भावपूर्ण वंदन करत आहोत, कारण जन्म मरणरूपी रोगावरील महान औषध हे भगवंता आपणच आहात. हे आत्मारामा, आपण मुनिगणांच्या हृदय कमली जसे नित्य वास करता त्याप्रमाणे आमच्याही हृदय कमलावर आपण नित्य वास करा प्रभू. आमच्याही हृदय कमलावर आपण नित्य विराजमान रहा. हे श्री रामचंद्रा, आपण गुण, शील आणि कृपा यांचे परमस्थान आहात. आपण साक्षात लक्ष्मीपती आहात. आम्ही आपल्याला निरंतर प्रणाम करत आहोत. हे रघुनंदना, आपणच आमच्या जन्म मरण, सुख दुःख, राग द्वेष आदी द्वंद्व समूहांचा नाश करा. हे श्री रामचंद्रा, आम्ही आपल्याला निरंतर प्रणाम करत आहोत. आपण साक्षात लक्ष्मीपती आहात. हे सप्त समुद्र वलयांकित पृथ्वीचे आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचे पालन करणाऱ्या ब्रह्मांड दिशा, आपला कृपाळू आणि उद्धारक दृष्टिकटाक्ष आमच्यावरही टाका. हे श्री रामचंद्रा, आपल्या दृष्टिकटाक्षाने आमचा उद्धार करा नाता. हे श्री रामचंद्रा, आमच्यावर कृपा करा. हे रामा, हे रघुनाथा, हे रघुत्तमा, आम्ही आपल्या श्रीचरणी पुन्हा पुन्हा हेच वरदान मागत आहोत. आम्हाला आपल्या चरण कमलांची अचल भक्ती आणि आपल्या परमभक्तांचा सत्संग सदैव प्राप्त होऊ दे. हे रामा, हे रघुनाथा, हे रघुत्तमा, आम्ही आपल्या श्रीचरणी पुन्हा पुन्हा हेच वरदान मागत आहोत. आम्हाला आपल्या चरण कमलांची अचल भक्ती आणि आपल्या परमभक्तांचा सत्संग सदैव प्राप्त होऊ दे. हे लक्ष्मीपते, हे रमापती, हे रामा, हे रघुनाथा, आम्हाला हाच वर द्या प्रभो, हाच वर द्या, हाच वर द्या। भगवंताच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला। याविषयी आपण भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया।